வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே புண்டலீகவரதே ஹாரிவிட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவதுகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த். மக ஒழகதி பாய ते लक्ष्मी होय आपण गरुड होऊनी उभार आहे आपणची. कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी की तया नामक करी क्षीराब्धी. तेथ ध्येय ध्यान बहु सुख तेची शेष तुका निर्दोख वरी जळशयन देख भावी गुरु. मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गरुड होऊनी उभार आहे आपणची. नाभी आपण जन्मे ऐसे गुरु मूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. आत अभ्यंतरिलीकडे म्हणजे अंतकरणामध्ये श्री गुरुमूर्तींचं मोठ्या प्रेमानी ध्यान करतो. अशी जी आत केली जाणारी अंतरंग साधना किंवा गुरुमूर्तीचं ध्यान याच्या विविध कल्पना किंवा विविध छटा ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केल्या. गेली काही प्रवचन आपण ते सर्व पाहतो आहोत. आता मी ज्या ओव्या वाचल्या त्या ओव्या हा ज्ञानी भक्त जो आचार्य उपासन करतो आहे असा ज्ञानी भक्त कशा रीतीने गुरुमूर्तीचं ध्यान करतो याचं वर्णन करताना आलेले आहेत. याच्यामध्ये काही कल्पना आहेत. याच्यामध्ये क्षीराब्धी ही एक कल्पना आहे. क्षीरसागर ही एक कल्पना आहे. तसंच साधक करत असलेलं ध्यान आणि त्या ध्यानाने तो ध्येय स्वरूपाशी प्राप्त करून घेणारी एकरूपता, ही एकरूपता हा क्षीरसागरामध्ये विष्णूंना पहुडणारा जणू शेष नाग आहे अशी कल्पना केलेली आहे. आणि त्या शेष नागावर गुरु विष्णू जसं क्षीरसागरामध्ये शेष नागावर विष्णू जळशयन करतात बहुडलेले असतात. शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमल नयनम योगभी ध्यान गम्यम असे विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर विश्रांती घेत पहुडलेले असतात, निवांत पहुडलेले असतात अशी जी कल्पना आहे आपल्या पुराणांतरी आलेली ती कल्पना हा आचार्योपासक करतो आहे. तो अशी कल्पना करतो आहे की आपल्या अंतःकरणामध्ये जो अनुराग भरून राहिलेला आहे तोच जणू क्षीराब्धी आहे, क्षीरसागर आहे. तसंच या प्रेमाच्या आधारावर तो जे ध्यान करतो ते ध्यान ही गुरूंना विश्रांती करण्यासाठी म्हणून जागा आहे. कल्पना समजून घ्या, शिष्य किंवा साधक किंवा ज्ञानी भक्त जे ध्यान करतो त्या ध्यानावर सद्गुरू अत्यंत प्रसन्न होऊन त्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी येतात. जसं शेष नागावर विश्रांती घेण्यासाठी म्हणून विष्णू येतात आणि पहुडतात, तसा हा शिष्य आपलं जे ध्यान सुख आहे ते ध्यान सुख जणू शेष नाग आहे की ज्या ठिकाणी विष्णू गुरु आरामाने पहुडतील. मग वळगती पाय ते लक्ष्मी होय आपण, मग त्या विष्णूंच्या पायांची सेवा करणारा करणारी अशी लक्ष्मी आपण झालेले आहोत असं हा शिष्य भावना करतो, चिदाकाशामध्ये ध्यान करतो आहे. या ध्यानाला प्रेमाचा आधार आहे, त्या प्रेमाला त्यांनी क्षीरसागर म्हटलेलं आहे. या प्रेमाच्या आधारावर जे ध्यान होत आहे गुरूंचं त्या ठिकाणी गुरु मोठे प्रसन्न होऊन आलेले आहेत विश्रांती घेण्यासाठी, निवास करण्यासाठी. आणि मग त्या गुरूंचे पाय चुरून देणारी, त्यांच्या पायगती बसणारी लक्ष्मी आपण झालेले आहोत असं शिष्य भावना करतो. मग वळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊन उभार आहे आपण जी, तसं अखंड सेवामूर्ती असणारा, स्वामींची सेवा करणारा गरुड देखील आपणच झालेले आहोत अशी तो भावना करतो. जे विष्णूंच्या पायगती बसलेली लक्ष्मी आपणच आहोत, तसंच गरुड देखील जो सेवा करण्यासाठी तत्पर आहे, तत्परतेने उभा आहे, तो गरुड देखील आपणच आहोत. आणि तो सेवेकरता म्हणून सतत उभा आहे. नाभी आपण जन्मे आणि विष्णूंच्या नाभीतून ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. तो ब्रह्मदेव देखील आपणच आहोत अशी भावना करतो. नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. आपल्या उत्तम ध्यानाच्या ठिकाणी प्रसन्न होऊन गुरु वास करण्यासाठी आलेले आहेत, ते वास करण्यासाठी आलेले आहेत म्हणून मोठ्या आनंदाने त्यांची सेवा करणारी लक्ष्मी जणू आपण झालेले आहोत असं शिष्य भावना करतो आहे, भावतो आहे. तसंच अखंड सेवामूर्ती गरुड देखील आपणच झालेले आहोत. म्हणजे शिष्य लक्ष्मी, शिष्य म्हणजे आपण गरुड, शिष्य म्हणजे आपणच ब्रह्मदेव, स्फूर्ती ज्ञान असणारा, ज्यांनी वेद लिहिले असा, ज्यांच्यापासून वेद प्रसवले असा, ज्यांच्या ठिकाणी ज्ञान निर्माण झालं असा ब्रह्मदेव देखील आपणच झालेले आहोत. अशा प्रकारे प्रातिभ ध्यान करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी, मी मागच्या वेळेला सांगितलं तसं, या प्रातिभ ध्यानाचं तसं एकही उदाहरण सोडलं नाही. शैव आणि वैष्णव हे जे दोन पूर्वापार चालत आलेले संप्रदाय आहेत त्याच्यातले ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः आदिनाथांपासून चालत आलेल्या संप्रदायाचे उत्तराधिकारी, अनुयायी तेव्हा असं असल्यामुळं त्यांनी शैव संप्रदाय आहे त्या शैव संप्रदायामध्ये गुरु त्र्यंबक, गुरुलिंग अशा प्रकारे ध्यान करण्याची देखील योजना केली. आणि या ठिकाणी गुरु विष्णू या भावानी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज कोणत्याही एका संप्रदायामध्ये, ते एका संप्रदायाचे आहेत पण सांप्रदायिक अभिनिवेश नाही. पूर्वापार चालत आलेला कदाचित त्यांच्या काळी जास्त असेल. शैव आणि वैष्णव हा जो भेद होता, या दोन्ही भेदांना बाजूला सारून ज्ञानेश्वर महाराजांनी या दोन्हींचे गुण घेतलेले आहेत आणि त्यांची उपासना आपल्या प्रतिभेनी ज्ञानेश्वर महाराज आचार्योपासन करताना करतायत. एक काळ खरंच असा होता की जर शैव ऐकलेला आहे, जर शैव आडवं भस्म लावत असतील तर वैष्णव हे उभं गंध लावतात. एवढंच नव्हे तर मी असं ऐकलेलं आहे की जे शैव आहेत, शिवाचे उपासक आहेत, तर ते पूर्वी जमिनी सारवताना देखील त्या बायका आडवा हात फिरवत असत. तर जी वैष्णव घराणी आहेत, आडवा हात जर फिरवला तर शिवाची उपासना होईल या भयानी, किंवा वैष्णव संप्रदायाप्रमाणे उभा हात फिरवून घर सारवत असत असं ऐकलेलं आहे. मात्र हे ऐकीव नाही, हे खरं देखील आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी अशा प्रकारे कोणताही संप्रदाय भेद नव्हता. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वरी पुढं 6व्या अध्यायामध्ये पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी बोलोनी गेला विष्णू, बोलोनी गेला श्री विष्णू, पण हे श्री विष्णूंनी सांगितलं. हा नाथ संकेतीचा दंश असला तरी हे बोलोनी गेला श्री विष्णू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. हे विष्णूंनी वर्णन करून सांगितलं. खरं आदिनाथांनी सांगण्याचं ध्यान, पण विष्णू म्हणजे श्रीकृष्ण हे सांगतायत. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी शैव आणि वैष्णव या संप्रदायाचं एक प्रकारे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न त्या काळी केला. तसं स्वतःच्या वैयक्तिक साधनेमध्ये देखील ते शैव आणि वैष्णव असे अभिनिवेशी नव्हते. अर्थात ही क्षीरसागर ही कल्पना आहे. क्षीरसागर नावाचं कोणताही सागर अस्तित्वात नाही. आमच्या ऋषी मुनींनी कल्पना केली, जर ईश्वर प्रेममय असेल, जर ईश्वराच्या प्रेमाच्या सत्तेमध्ये आम्ही राहत असू तर ती प्रेमाची सत्ता ही निश्चित दुधाची, क्षीराची असली पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही वास करून आहोत. हा जो क्षीरसागर आहे, याचं कारण आमचं पोषण आम्हाला जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून दुधावर झालेलं आहे. ही कल्पना आहे, शुद्ध कल्पना आहे. पण आईचं प्रेम दुधाच्या अंगाने पाझरतं. आईच्या प्रेमावर आमचं पोषण होतं, म्हणजे आईच्या दुधावर आमचं पोषण होतं. आमच्या पूर्वसुरींनी अशी कल्पना केली की हे जे व्यक्तीचं पोषण, इन्फंट अर्भक, त्याचं जर पोषण दुधावर होत असेल तर सगळ्या जगताचं पोषण हे दुधावर होत आहे. तो जणू क्षीरसागर आहे. तसंच ब्रह्मा विष्णू आणि महेश या देखील आमच्या धर्मामध्ये असलेल्या कल्पना आहेत, भावना आहेत. असं समजलं जातं की जो निर्माण करतो तो ब्रह्मा आहे, जो पालन करतो किंवा प्रतिपालन करतो तो विष्णू आहे, आणि जो नाश करतो तो महेश आहे, शंकर आहे. याचं कारण आम्ही इथं निर्मिती पाहतो. जेव्हा आम्ही निर्मिती पाहतो तेव्हा त्या निर्मितीचा कर्ता कोणीतरी असला पाहिजे. म्हणून आम्ही मोठ्या भावनेनी, श्रद्धेनी, प्रेमानी ब्रह्माची कल्पना केली. तसंच निर्मिती झाल्यानंतर इथं सोडून दिलं जात नाहीये. निर्मिती झाल्यावर हर तऱ्हेने त्या निर्मितीचा प्रतिपाळ होताना दिसतो. या निर्मितीचा प्रतिपाळ या विश्वामध्ये होतो. आई देखील या विश्वाचा एक भाग आहे, वडील देखील या विश्वाचा एक भाग आहेत. म्हणून विष्णू सहस्र नामामध्ये विष्णूंचं पहिलं नाम विश्वम हे आलेलं आहे. ओम विश्वम विष्णुः वशटकारः. विश्व हे विष्णूचं स्वरूप आहे, आई हे विष्णूचं स्वरूप आहे, आमचे पिता देखील विष्णूचं स्वरूप आहेत. या जगताचं पोषण, या विश्वाचं पोषण हे प्रेमावर होत आहे, क्षीरावर होत आहे. आमचं व्यक्तीचं पोषण जर आईच्या प्रेमावर होत असेल तर विश्वाचं पोषण हे परमात्म्याच्या प्रेमावर होतं. तो क्षीराब्धी आहे, तो क्षीर सागर आहे. आणि या सगळ्या कल्पना आहेत, एका तऱ्हेनी कल्पना आहेत. जसं निर्मिती होते ती निर्मिती करणारा जसा ब्रह्मा आहे, तसा वैष्णव असं समजतात की विष्णूंपासून सगळं जग निर्माण झालं. शैव असं समजतात शैवांपासून, शंकरांपासून सगळं जग निर्माण झालं. पण हा मूळ परमात्मा आहे, परमात्म्यापासून ब्रह्मा विष्णू आणि महेश निर्माण झाले. पण आता हा विष्णू संप्रदाय असल्यामुळं, वैष्णव संप्रदाय असल्यामुळं, वैष्णव संप्रदायामध्ये विष्णूंपासून सगळ्या जगाची उत्पत्ती. म्हणून विष्णू हे मुळातच क्षीरसागरावर निरीच्छ पहुडलेले होते, शेषनागावर पहुडलेले होते, आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मा निर्माण झाला आणि ब्रह्मानी जगताची उत्पत्ती केली. आपण या कोणत्याही विचाराचा अभिनिवेश न धरता जर याच्याकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना देखील मोठ्या उदात्त आहेत. पुराणांमध्ये म्हटलेलं आहे की क्षीरसागराची घुसळणी केली, मंदराचल हा कोणी एक रवी म्हणजे घुसळण करणारी रवी, आणि ही रवी स्थिर कशावर होणार तर विष्णूंचा जो कुर्मावतार होता त्या कासवाची पाठ ही जणू ती रवी ठेवण्याची जागा होती. आणि वासुकी सर्प धरून असुर आणि देव यांनी दोन्ही बाजूला त्या मंदराचलाला वेढा घालून मोठी घुसळण केली. अशा एका उत्सुकतेने घुसळणी केली की याच्यातून काय बाहेर पडते ते तरी पाहू. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्यातून नानाविध रत्न बाहेर आली, काही ना काहीतरी देणगी रूपाने बाहेर आलं. आमचं पोषण ज्या प्रेमावर होत, ज्या दुधावरून होत, त्याच्यातून सगळं बाहेर आलं, त्याच्यातून अमृत बाहेर आलं. अमृत बाहेर येणं स्वाभाविक आहे, पण त्याच्यातून हलाहल देखील बाहेर आला. एकातूनच सगळं बाहेर आलं. ते हलाहल इतकं जहरी होत की असं म्हणतात की विष्णूंनी ते प्यायलं, शंकरांनी ते प्यायलं, या सगळ्या पौराणिक गोष्टी आहेत. पण अजून त्याच्यातून काही बाहेर आलं, ते म्हणजे कामधेनू बाहेर आली. क्षीरसागराचं मंथन झालं, त्याच्यातून कामधेनू बाहेर आली. ही हे काम करणारे आपणच आहोत. आपल्याच अंतःकरणामध्ये कामना देखील आहेत आणि कामना पुरवण्याची शक्ती देखील आहे. क्षीरसागरातून प्रेमातूनच हे सगळं निर्माण होणार. कल्पवृक्षाची कल्पना याच्यातूनच आली, उच्चैश रवा अश्व याच्यातून आला, ऐरावत याच्यातून आला तसं लक्ष्मी देखील याच्यातूनच आली. आणि लक्ष्मीची बहीण अवदसा देखील याच्यातूनच आली. अलक्ष्मी असं जिला म्हणतात ती याच्यातूनच आली. प्रेमातूनच सगळं निर्माण झालं. बरं आणि वाईट हे सगळं प्रेमातून निर्माण झालं. अत्यंत प्रेमातून साधकाच्या पक्षी तो जी भावना करेल ती भावना शुभाची करेल. हा साधक आहे आणि हा साधक आणि आभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरु चे रूपडे उपासी ध्यानी हे पालुपद आहे. आत आपल्या अंतकरणामध्येच सद्गुरूंचं मोठ्या प्रेमानी सद्गुरु रूपाचं ध्यान करतो. ते ध्यान आता या प्रकारे करतो आहे की अत्यंतिक प्रेम भरून आलेलं आहे, दाटून आलेलं आहे गुरुंविषयी, परमात्म्याविषयी. आपलं अस्तित्वच प्रेममय आहे. आपलं शुद्ध अस्तित्व आणि गुरु एकरूप आहेत. आपलं शुद्ध अस्तित्व आणि विष्णू देखील एकरूप आहेत. आपलं शुद्ध अस्तित्व आणि परमात्मा एकरूप आहेत. कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी, अत्यंत अनुराग निर्माण झाला तो जणू क्षीरसागरासारखा होता. हा जो प्रेमाचा अत्यंत सागर दाटून आला त्या प्रेमाच्या योगाने परमात्म प्राप्तीसाठी म्हणून तो ध्यान करू लागला. ध्यानामध्ये ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढीगा. म्हणजे ध्याता म्हणजे ध्यानाला बसणारा बसलेला. मी ध्यान करतो आहे आणि ध्यानाने मी परमात्म्याला प्राप्त करणार आहे अशी वृत्ती धरून जो ध्येय प्राप्तीची इच्छा धरतो त्याला ध्यान रूढी असं म्हणतात. तेथ ध्येय ध्यान ध्याता म्हणजे ध्यात्याच्या ठिकाणी जे ध्येय असेल ते ध्येय आणि ध्याता ही दोन टोक मध्ये ध्यानाच्या सूत्रांनी आलंबनानी या तिहींची एकरूपता होय तव पंडुसुता किजे जे का. हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात म्हणजे ध्याता ध्येय आणि ध्यान हे एकरूप होऊन जातात. ध्याता ध्येय स्वरूप होतो, परमात्म स्वरूप होतो, त्याला त्याला ध्यान रूढीगा असं म्हटलेलं आहे. तोपर्यंत जे करण्याचं आहे त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणजे साधक जे म्हणतो मी ध्यानाला बसतो तो ध्यानाचा प्रयत्न करतो असं त्याला म्हणायचं असतं. ध्यानाला बसतो याचा अर्थ मी ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा ध्यान होतं तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते. तुरिया म्हणजे शेवटची स्थिती ध्याता ध्येयाशी समरस होऊन जातो त्याला ध्यान असं म्हणतात. खऱ्या अर्थाने त्याला एकरूपता असं म्हणतात. त्याला विज्ञान असा देखील एक शब्द आहे. ही जी एकरूपता आहे ही एकरूपता साध्य झाल्यानंतर साधकाला सुख मिळत असत. ध्यानाच्या प्रयत्नामध्ये जेव्हा जेव्हा मन नाहीस होत, जोपर्यंत मन नाहीस होत नाही तोपर्यंत ध्यानात सुख मिळत नाही. ध्यानात विचार चालू असतात. पण हे विचार हळूहळू कमी होतात, म्हणजे विचाराचा वेग कमी होतो. साधक ध्यान करत असताना एका मिनिटामध्ये मानवी मनात साधारणपणाने 15 ते 18 विचार उठतात एका मिनिटात. म्हणजे अंदाजे 3-3.5 सेकंदाला एक विचार येऊ शकतो. चार सेकंदाला एक विचार येऊ शकतो, 4.5 सेकंदाला एक विचार येऊ शकतो, असं जर धरलं तर अशा ध्यानामध्ये सतत चाललेल्या विचारामध्ये कोणतं सुख नाहीये. पण ध्यानातलं सुख तेव्हा प्राप्त होतं जेव्हा त्याच्या विचाराचा वेग कमी होतो. म्हणजे हे जे 15-17-18 विचार आहेत त्याच्याऐवजी हा विचाराचा वेग जेव्हा संथ होतो, म्हणजे 12-10-8-6-4 असे इतके कमी विचार उठतात, तेव्हा त्याच्याच अधिष्ठानावर विचार उठत असतात. जो ध्याता आहे त्याच्या अधिष्ठानावर विचार उठत असतात, नव्हे कधी कधी तोच विचार करत असतो. ही चूक घडू नये म्हणून विचारांकडून साक्षीत्वानी पाहायला सांगितलं जातं की आपण वेगळे आहोत आणि विचार आपल्यापासून वेगळा आहे, असं साक्षीत्व सांगितलं जातं. आणि या साक्षीत्वामुळं विचाराचा वेग कमी होतो, कारण प्रत्येक विचार उठला तर हा विचार मी नाही केला आणि मला करायचा नाही. या प्रति विचारांनी म्हणजे साक्षी विचारामुळं तो विचार पुढे जायचा थांबतो आणि तिथंच नाहीसा होतो. असं असल्यामुळं विचारांची साखळी संपते आणि विचार नाहीसा झाल्यानंतर पुढचा विचार उठेपर्यंत काही क्षण हे विचार रहित जातात. आणि असे जेव्हा जास्त क्षण विचार रहित जातात तेव्हा अर्थातच एका मिनिटात विचार कमी होतील आणि निर्विचार क्षण जास्त जातील. हे निर्विचार क्षण जर अति दीर्घ झाले तर ध्यात्याला समोर विचारच नाहीत आणि आपणच एकमेव आहोत असं लक्षात येतं आणि त्याला आपणच परमात्म स्वरूप आहोत, ज्ञान स्वरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत असा बोध प्राप्त होतो. त्याला सुख व्हायला सुरुवात होते, कारण केवळ आपलं अस्तित्व हेच मोठं सुखमय आहे आणि केवळ आपलं अस्तित्व विचाराखेरीज असलेलं अत्यंत जागृतीत हे आपल्याला आनंद देतं, शांतीला प्राप्त होतो. आत्म्याचं वर्णन शांतः अयम आत्मा असं केलेलं आहे. शांती आणि सुख हे समानार्थी शब्द आहेत. त्याला सुख होतं याचा अर्थ त्याला शांती प्राप्त होते. ही जी शांती आहे, हे जे सुख आहे, तेच अर्थात गुरूंना येऊन विश्रांती घेण्याचं स्थान असलं पाहिजे. तोपर्यंत गुरु तिथे येतील कसे? म्हणून साधक ज्या ठिकाणी शांती प्राप्त करतो ती शांतीची स्थिती ही गुरूंना येऊन थांबण्यासाठी अनुकूल स्थिती. ती जणू विष्णू गुरु त्यांना विश्रांती घेण्यासाठी असणारा शेष नाद क्षीराब्धीमध्ये असलेला की ज्याच्यावर विष्णू येऊन सहज भावाने पहुडावेत. कल्पना अशी आहे की हा शिष्य ध्यान करत असताना उन्मनी सुखाला प्राप्त होतो तेव्हा गुरु त्याच्या या ध्यानामध्ये अवतीर्ण होतात. गुरु जणू विष्णू आहेत आणि ते जिथे शांती असेल तिथंच येतील, जिथं वखवख नसेल तिथंच येतील, जिथं विचाराचा गोंधळ नसेल तिथंच येतील, तिथं आलेले शिष्याला समजतील. हे जे ध्येय ध्यान बहुसुख जे आहे त्या सुखाच्या ठिकाणी आपल्याला सुख होत आहे असं दीर्घकाळ समजायला लागलं की हीच गुरुकृपा आहे असं शिष्याला समजतं. आता गुरु इथं येऊन थांबलंय असं त्याला वाटतं. गुरु परमात्मा आता तिथं येऊन वस्तीकर झाले. हे रूप ध्यान असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की या ठिकाणी विष्णू येऊन थांबले. तेची शेष तुका निर्दोख निर्दोष दोष असेल तिथं गुरु येणार नाहीत. ही विकाररहित स्थिती आहे, ही विचाररहित स्थिती आहे. विकार आणि विचाररहित स्थिती नव्हे, हे निष्कंप चैतन्य आहे. तिथं कंपन नाही, चैतन्य मात्र आहे. अशा स्थितीमध्ये निर्दोष स्थितीमध्ये गुरु सहज विश्रांती घ्यायला आलेले आहेत. वरी जळशयन देख भावी गुरु अशी भावना करतो की तिथं गुरु जळशयन करण्यासाठी हे जळ क्षीराब्धीच आहे. अत्यंत प्रेमाचं अत्यंत प्रेम दाटलेलं आहे. त्या प्रेमामध्ये शिष्य देखील अतिउत्तम ध्यान सुखामध्ये आहे आणि ते ध्यान सुख हाच जणू शेष आहे. तिथं गुरु विश्रांतीला येऊन थांबले. वरी ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊन उभा राहे आपणची. एका अभंगानंतर आपण आता हे पाहूया. ध्यान सुख या ज्ञानी भक्ताला जस जस मिळायला सुरुवात होते तस तस त्या ध्यान सुखाच्या ठिकाणी गुरु येऊन थांबतात. इथं ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु विष्णू असं म्हटलेलं आहे. हे जे गुरु विष्णू आहेत ते योगयुक्त चित्ताचे गुणातीत स्वरूप बोधानी संपन्न असणारे परमात्म सुखामध्ये स्वतः निमग्न असल्यामुळं ज्या ठिकाणी परमात्म सुख मिळत आहे त्या ठिकाणी येऊन राहणारे निश्चिंत निवांत शांत निरीच्छ स्वार्थरहित आणि विष्णू जसे जगत पालक आहेत तसे हे गुरु शिष्याच्या जगताचे पालक होऊन तिथे येतात. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात मग वळगती पाय ते लक्ष्मी आपण होय. पुराणांतरी असं म्हणतात की लक्ष्मीचं स्वयंवर जेव्हा योजलेलं होतं तेव्हा तिच्याशी विवाह करण्याची इच्छा असणारे कितीतरी त्या काळी उत्तम उत्तम असे वर आलेले असताना त्या सर्वांना नाकारून या स्वयंवराचा पत्ता देखील ज्यांना नव्हता अशा विष्णूंना शोधत लक्ष्मी क्षीरसागरामध्ये विष्णूंच्या पायापाशी शेष नागावर पहुडलेल्या विष्णूंच्या पायापाशी जाऊन बसली आणि ती तिथं एकदा जाऊन बसली ती तिथंच स्थिर झाली. लक्ष्मी ही चंचल आहे असं लक्ष्मी बद्दल म्हटलं जातं. लक्ष्मी म्हणजे पैसा एवढंच आपल्याला माहीत असल्यामुळं आपण म्हणजे दिवाळीच्या देखील चार दिवसात लक्ष्मी पूजनाच्या वेळेला जेवढा धडाका आपण ओढून देतो याचं कारण लक्ष्मी म्हणजे पैशाच्या दृष्टीने आपण जेवढे मोहित झालेले आहोत तसे अन्य कशाच दृष्टीने नाही. पण लक्ष्मी ही भौतिकतेने संपन्न सत्वगुणांनी संपन्न तसं जिच्या ठिकाणी आशा आकांक्षा वखवख काहीच नाही अशी तृप्त सत्वगुणांनी युक्त आणि सत्वगुणाकडे आकर्षित होणारी मनानी संपन्न बुद्धीनी कुशाग्र आणि जिचं चित्त अचल आहे अशी समजली जाते. ती स्वतःच्या कल्याणाकरता जागृत आहे असं समजलं जातं. असं असल्यामुळं ही लक्ष्मी ज्याची बुद्धी फिरते त्याला सोडून जाते. ती सोडून जाते तेव्हा आपण म्हणतो की ती चंचल आहे ती निघून गेली. पण ती चंचल नाही ती विष्णूंच्या पायाशी सतत जाऊन चंचल रहित शांत स्थिर चित्तानी कायम विष्णूंच्या पायाची सेवा करताना दिसते. तिला मागणारा आवडत नाही आणि न मागे तयाची ती दासी होऊन राहते. शिष्याच्या ठिकाणी एवढे गुण निर्माण होतात. शिष्य जेव्हा लक्ष्मी आपण आहोत असं समजतो तेव्हा शिष्य देखील सत्वगुणांनी युक्त आपण देखील असंच बुद्धीनी कुशाग्र आणि अचल चित्ताचे आहोत असा भाव धरलेला स्वतःच्या कल्याणाकरता जागृत असल्यामुळं विष्णू जसे निरीच्छ आहेत तसं निरीच्छाची उपासना करणारा म्हणून जो निरीच्छ आणि निस्वार्थी आहे त्याच्यापाशी जाऊन बसणारा, गुरूंच्या चरणाशी बसणारा, अशी कल्पना केलेली आहे. शिष्य आणि गुरूंचं जे नातं आहे ते इथं ज्ञानेश्वर महाराजांनी लक्ष्मी आणि नारायणाच्या नात्याशी जोडलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय. याला स्वतःला काही नको आहे, जसं लक्ष्मीला स्वतःला काही नको आहे आणि जे आहे त्याच्यात ती समाधानी आहे. आपल्यापाशी सर्व काही आहे अशा भावामुळे लक्ष्मी समाधानी आहे. असा भाव जेव्हा शिष्याच्या ठिकाणी निर्माण होतो तेव्हा शिष्य लक्ष्मीच्या गुणांचा होतो. दासबोधामध्ये समर्थांनी अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे असं म्हटलेलं आहे. जो अचल निरीच्छ अशा व्यक्तीचा चाहता असतो, गुरूंचा चाहता असतो, तो लक्ष्मीसारखा गुरूंच्या ठिकाणी जाऊन थांबतो. आणि ज्याला दुसरंच काहीतरी हवं असतं तो गुरूंच्या ठिकाणी इतका स्थिर लक्ष्मीसारखा बसणं शक्य नाही. ज्याला मान हवाय, सत्ता हवी आहे, संपत्ती हवी आहे, त्याची बुद्धी विचलित झाल्याखेरीज राहत नाही. एकदा रामकृष्णांकडे येणाऱ्या कोणी एका शिष्यानी, तरुण शिष्य आणि नियमित येऊन बसत असे, त्यांचा भक्त होता तो, काही काळांनी येईन असा झाला. आणि रामकृष्ण एकदा गंगा ओलांडण्यासाठी म्हणून नावेची वाट पाहत तिथे बसलेले असताना तो पलीकडून नावेनी आला आणि रामकृष्णांना म्हणाला, काय पुजारी बुवा, पलीकडे जायचंय वाटत. रामकृष्ण आणि असं म्हणून तो निघून गेला. तेव्हा रामकृष्ण नावेत चढता चढता म्हणाले की याला जरा पैसा वगैरे मिळालेला दिसतोय. कारण एकदा धनानी संपन्न झाला की तो सगळ्यांना कमी लेतो. लक्ष्मी तशी नसते. लक्ष्मी ही स्वतः संपन्न असते आणि तिची बुद्धी विचलित होत नाही. बुद्धी विचलित होणं हा माणसाचा धर्म आहे असं असल्यामुळे मग लक्ष्मीचे गुण तिला सोडून जातात, नंतर लक्ष्मीही सोडून जाईल. मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊन उभार आहे आपणची. तिथं गुरु विष्णू आहेत, आपल्या उत्तम ध्यानाच्या ठिकाणी विश्रांती घ्यायला आलेले अशी भावना केलेली आहे. आणि त्या गुरूंचे पाय सेवन करणारा शिष्य आपण झालेला आहे, लक्ष्मी झालेला आहे. तसंच अजून एक भावना अशी केली की त्या विष्णूंच्या ठिकाणी सेवेसाठी सदा तत्पर असणारा सेवामूर्ती देखील मीच आहे. गरुड कधी बसत नाही, गरुड उभा असतो विष्णूंच्या दाराशी. जेव्हा विष्णू सांगतील तेव्हा सेवेसाठी तत्पर. आमचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर मालकाने फोन करावा की कुठे आहेस, माझं काम झालेलं आहे. तो तिकडे चहाच्या टपरीवर चहा पीत सिगरेट ओढत बसलेला असतो. आलोच आलोच म्हणतो. विष्णूंचा जो वाहक आहे तो वाहक सदा उभा आहे. त्यांनी कधी आठवण काढावी, मी सेवेसाठी आहेच. म्हणजे अशा उत्तम ध्यानामध्ये देखील गुरूंच्या सेवेसाठी उभा असण्याचा भाव धरून कधी कधी ध्यान करणारा आणि ध्यानात रमणारा सेवा विसरतो असं दिसतं. आपल्याला आता हेच हवं आहे, त्याच्याकरता तर आलेले होतो. सेवा वगैरे इतरांनी करायची. आपल्या इथं केंद्रामध्ये एक भगिनी नेहमी सेवा, मी अध्यात्म मंगलधाम मधून बाहेर पडताना पाहायचो की त्या तिथलं सगळे साधक गेले की बाथरूम आणि संडास घासून जायच्या. कालांतराने त्यांचा आणि माझा परिचय झाला तर त्या फार उत्तम घरातले आहेत आणि त्यांचा मुलगा हा अतिशय उच्च पदस्थ अमेरिकेत जाऊन परत आलेला काहीही कमी नाही ज्यांना असा त्याची आई इतकी सेवाभावी की जिला स्वतःला काही कमी नाही ज्यांच्या घरी येऊन लोक सेवा करतात असे लोक गुरूंची सेवा म्हणून तिथे उभे राहिलेले आहेत सेवेकरता सतत तत्पर असणारा आणि उभा असणारा असेही काही साधक येऊ शकतात की सेवा वगैरे इतरांनी करायची आम्ही येऊन आमचं ध्यान करून ध्यानाचं सुख मिळवून जाणार मी कोणावरच टीका करत नाहीये पण हा जो शिष्य आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनीच केलेल्या साधना आहेत तिथं गुरु विष्णू त्यांच्या पायाशी बसलेली लक्ष्मी अत्यंत स्थिरचित्त शिष्य आहे मी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसंच सेवेकरता सदा तत्पर उभा राहिलेला गरुड मी आहे गरुड होऊन उभा राहे आपणची नाभी आपण जन्मे आणि विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांचा उद्भव झाला अशी जी पौराणिक कथा आहे तो ब्रह्मदेव देखील मी आहे ब्रह्मदेव हा स्फूर्ती असणारा सृजनाची देवता ज्याच्या ठिकाणी ज्ञानाचं सृजन होतं ज्याच्या ठिकाणी स्फूर्ती आहे जो त्रिगुणात्मक आहे पण सत्वगुणांनी युक्त आहे गुरूंच्या उपदेशातून नवीन जन्म मिळालेला जसं विष्णूंच्या नाभी कमलातून जन्माला आलेला ब्रह्मा असावा तसा आधी मातेच्या उदरातून आला जन्म झालेला आहे पण गुरु विष्णूंच्या नाभी कमलातून आता याचा जणू नवीन जन्म झाला असा मी शिष्य ज्ञान स्वरूप आहे माझ्या ठिकाणी सृजन होत आहे त्या सृजनाचा जगताला लाभ होतो आहे माझ्या ठिकाणी स्फूर्ती आहे आणि ती स्फूर्ती परेच्याही पलीकडे असणाऱ्या श्री विष्णूंपासून त्यांच्या नाभीतून मला मिळालेली आहे अशी भावना धरणारा शिष्य मी झालेलो आहे मी जणू ब्रह्म आहे ब्रह्मदेव आहे नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख हे ध्यान सुख तो अनुभवतो आहे हे ध्यान सुख गुरूंच्या रूपाचं ध्यान आहे या ध्यान सुखामध्ये डोळे मिटून आणि आभ्यंतरिलीकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी तो ध्यान करतो आहे गुरु रूपाचं कशा रीतीने करतो आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे हृदयामध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये प्रेम दाटून यावं ते प्रेम चिदाकाशात देखील भरून जावं चिदाकाशाला हृदयाकाश म्हणतात प्रथम हृदयामध्ये दाटून यावं गुरूंविषयीचं प्रेम आणि मग ते प्रेम चिदाकाशामध्ये असावं ते प्रेम म्हणजे जणू क्षीरसागर त्या क्षीरसागरामध्ये परमात्म प्राप्तीच्या ध्येयासाठी बसलेला आपण आहोत असं शिष्यांनी भावावं आणि त्याला उत्तम ध्यान सुख मिळावं या उत्तम ध्यान सुखापाशी गुरु वस्तीकर होऊन राहायला यावेत हे उत्तम ध्यान सुख हेच जणू त्या क्षीरसागरावर असणारा शेष नाग आहे आणि त्याच्यावर राहायला विसावा घ्यायला गुरु विष्णू आलेले आहेत आणि गुरूंनी शेषशय्येवर विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे उत्तम ध्यान सुखात परमात्म प्राप्ती, गुरु ही परमात्मा विष्णू आणि गुरूंचा अनुभव घेणारा शिष्य देखील परमात्म्याशी एकरूप, पण त्यांनी गुरूंच्या पायाशी लक्ष्मी होऊन बसणं पसंत केलं. सेवामूर्ती लक्ष्मी, सेवामूर्ती गरुड, दोघांची सेवा अंतरंग. त्यांनी गरुड होऊन उभं राहणं पसंत केलं आणि असं एकत्रित दृश्य तो पाहतो आहे. अशी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली ही भावना आहे, ही कल्पना आहे. आपण या भावनेवर प्रातिभ साधना करून पाहू. या प्रातिभ साधनेमध्ये एकच आहे की ध्यानाने तदाकारता बहु सुख प्राप्त होणं, उन्मनी अवस्था लाभणं आणि मग तिथं गुरूंनी विश्रांती घ्यायला येणं, ही सगळी करणारे आपण साधक वेगळ्या वेगळ्या ध्यानाच्या अनुभवातले असू, पण प्रतिभेनी भावा की आता आपण ध्यानाचं उत्तमात उत्तम सुख प्राप्त केलेलं आहे आणि तिथं गुरु विश्रांतीला आलेले आहेत, तरच हे जमेल. नाहीतर मग तुटक मन एकवटले तेणे फुटक ध्यान केले अशा ध्यानांनी तिथं गुरु विश्रांतीला येणार नाहीत. ही खरं म्हणजे अनुषंगिक साधना म्हणून करण्याचा हा प्रकार देखील कोणाकोणाला वाटणार नाही. ज्याचं मन शांत होणार नाही त्याला हा वाटणार देखील नाही. आणि खरंच हे ज्ञानी भक्त करत असणार आचार्योपासन आहे. पण या आपण नेहमी करत असलेलं जे काही ध्यान आहे आणि त्याच्यातून जे काही ध्यान सुख अनुभवत असू, तर त्या सर्वोच्च ध्यानामध्येच गुरु येऊन राहिलेले आहेत अशी तुम्हाला आम्हाला भावना करायला लागेल. हे नक्की. आपण सर्वांनी डोळे मिटून घेऊ. आणि अभ्यंतरी लिएकडे आत वळून अंतकरणात पाहू. प्रेमाचे नी पवाडे श्री गुरु चे रूपडे उपासी ध्यानी. गुरु रूप पाहायचं आहे, प्रथम हृदयाच्या ठिकाणी आपण कल्पना करू. हृदयाच्या ठिकाणी गुरूंबद्दल आणि परमात्म प्राप्तीबद्दल अत्यंतिक प्रेम आहे. हे प्रेम जसं अर्भकाला स्तन्य असतं त्याच्यावरच त्याचं जीवन आहे. तसं हे प्रेमच आपलं जीवन आहे. गुरु प्रेम हे कोणी स्तन्य आहे, परमात्मा आपल्यावर करत असलेली कृपा हे कोणी स्तन्य आहे. स्तन्य आहे याचा अर्थ आईच्या ठिकाणी असणारं दूध आहे, प्रेम आहे. त्या प्रेमाचा हृदयात क्षीर सागर करा, भावना करा. आईच्या दुधावर म्हणजे प्रेमावर माझं पोषण झालं, तसं या परमात्म्याच्या प्रेमावर दुधावर जगताचं पोषण होत आहे. तो क्षीर अब्धि क्षीराब्धि क्षीर सागर माझ्या हृदयात आहे. हृदयात एकाग्रतेने पहा. आणि तो क्षीरसागर आता हृदयातच काय आपल्या चिदाकाशात पाहायला सुरुवात करा. तिथेही आहे, उचंबळतो आहे. प्रेम ज्या प्रेमावर जगताचं पोषण होतं त्याच प्रेमावर माझंही पोषण होत आहे चिदाकाशात. ते प्रेम सागर झालेलं आहे. त्या प्रेमाकडे पाहता पाहता त्या सागराकडे पाहता पाहता पाहणारा आपल्या स्वतःला विसरला. शांत स्वरूप सुख स्वरूप होऊन गेला. तर्क संपला, विचार संपला, विकार संपला, विषय संपले. चित्त थांबलं, अचित्त झालं अशी भावना करा आणि चित्त थांबवा. तेव्हा तिथं विस्तीर्ण शांतीचा प्रांत लागेल, सुखाचा प्रांत लागेल. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. आता तर्क रहित व्हा. मना उन्मनी मन नाहीस झालं, ते उन्मन झालं म्हणजे ऊर्ध्वगामी झालं, चिदाकाशात नाहीस झालं. शुद्ध अस्तित्व चैतन्य केवळ शिल्लक राहिलं. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, आता चिदाकाश ब्रह्म भावनेने व्यापून गेलं. तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे. अज अव्यय अनुत्पन्न आणि नाशरहित अशी ब्रह्मस्थिती केवळ शिल्लक राहिली. चित्रूप म्हणजे ज्ञान रूप, सुख रूप, शांत स्वरूप, तिथं गुरु विष्णू साहजिकच वस्तीकर होऊन आले, पहुडले. शांताकारम जणू शांतीनी आकार धारण केलेला आहे. शांतीच्या अधिष्ठानावरच गुरु विष्णू आलेले आहेत, पण शांतीनी आकार धारण केलाय गुरु विष्णूंचा. तुमचे गुरु आहेत तिथं. निष्काम निरिच्छ निस्पृह योगयुक्त चित्ताने संपन्न स्वरूप स्थितीमध्ये स्थित असणारे तुमच्या ध्यान सुखाच्या अधिष्ठानावर प्रसन्न होऊन गुरु तिथे आले. मग वळगती पाय ते लक्ष्मी होय आपण. शेषशाही भगवान त्यांच्या पायाशी स्थिर चित्त असणारा शिष्य लक्ष्मी सारखा तुम्ही आहात. सत्वगुणी जो निष्काम आहे त्याची लक्ष्मीला आवड आहे, तसे तुम्ही आहात. गुरु निष्काम आहेत म्हणून गुरूंची तुम्हाला आवड आहे. आपण अंतरी संपन्न आहोत अशी लक्ष्मीची धारणा आहे.
शिष्याची धारणा तशीच आहे. तृप्त, स्वयं तृप्त आणि गुरुंची सेवा करणारा. गुरूंच्या पायाशी बसलेली लक्ष्मी शिष्य आता हे पाय नाही सोडणार. लक्ष्मी हून जसे गुरूंच्या पायाशी बसणं आहे तसं सेवेकरता सतत उभंही मीच आहे अशी भावना. गरुड देखील मीच आहे. मी नुसता बशा नाही. मी आता ते पाय न सोडणारा जसा शिष्य आहे तसा सेवेकरता मात्र सतत उभा असणारा गरुड मीच झालेलो आहे. एकाच वेळेला शिष्यानी आपल्याला लक्ष्मी रूपात पाहावं आणि गरुड रूपात देखील पाहावं. मी सेवा मूर्ती आहे. मी सेवा तत्पर आहे. त्यांच्या आधारावर मला ध्यान सुख मिळालं. त्यांच्या प्रेमाच्या आधारावर माझं पोषण झालं. त्या पोषणातून मला ध्यान सुख मिळालं. त्या ध्यान सुखाच्या ठिकाणी गुरु विष्णू राहायला आले. मी तृप्त आहे ध्यान सुखानी. मी त्यांच्या चरणांशी बसून आहे. सेवेकरता देखील मीच उभा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली ही साधना आहे. गुरूंच्या ठिकाणून नाभी कमलातून म्हणजे परास्थान तिथून जन्म झालेला ब्रह्मदेव देखील मीच आहे. गुरूंमुळे मी ज्ञानी आहे ब्रह्मदेवासारखा. ज्यांनी वेदांची निर्मिती केली परे हून परते असे गुरु आहेत. पण त्यांच्या परेतून नाभीतून मी जन्माला आलो. मीही परेच्या परता गेलो. त्रिगुणांनी युक्त असलो तरी सत्वगुणी आहे ब्रह्मदेवासारखा. सर्व उत्तम स्फूर्ती सद्गुरूंमुळे मला मिळालेली आहे. जशी विष्णूंना ब्रह्मदेवापासून तशी ब्रह्मदेवांना विष्णूंपासून. मी ज्ञानाचा निर्माता आहे. एकाच वेळेला निरीच्छ गुरुंपाशी निरीच्छतेच्या लोभानी प्रेमानी बसलेला मी लक्ष्मी गुरु सेवेकरता तत्पर सदा तत्पर गरुड आणि गुरुंपासून ज्ञानाचे नवीन नवीन उन्मेष प्राप्त करणारा ब्रह्मदेव ब्रह्मा क्षीरसागर आहे प्रेमाचा चिदाकाशात उसळलेला भरून राहिलेला. त्या प्रेमाच्या अधिष्ठानावर परमात्म्याशी एकरूपता झालेली आहे. ब्रह्मभाव निर्माण झालेला आहे. ध्यान सुख प्राप्त झालेला आहे. त्यामुळे प्रसन्न होऊन ते ध्यान सुख हाच कोणी एखादा शेष त्याच्यावर गुरु विष्णू विश्रांतीला आलेले आहेत त्यांना यावंसं वाटलं. अशा शिष्यापाशी जावंस वाटेल. शिष्य गुरुंपाशी विश्रांतीला जातो. शिष्याच्या ध्यान सुखाच्या ठिकाणी गुरु विश्रांतीला आले गुरु विष्णू. निश्चिंत निवांत शांत जणू आकाराला आलं. लक्ष्मीच्या गुणांनी युक्त लक्ष्मी होऊन गुरु विष्णूंपाशी बसलेला मीच आहे. सेवा मूर्ती गरुड मीच आहे. गुरुंपासून ज्ञानाचे नवीन नवीन उन्मेष मिळवणारा ज्ञानी मीच आहे. जसे विष्णूंपासून ब्रह्मदेव लक्ष्मीच्या रूपाने विष्णूंचा वैयक्तिक परिवार मी आहे. गरुडांच्या रूपाने विष्णूंचा बाह्य परिवार सेवा करणारा मीच आहे. आणि माझ्या शांती सुखाच्या ठिकाणी पहुडलेल्या गुरुंचं ज्ञान वहन करण्याचं साधन असणारा, ज्ञान प्रसृत करण्याचं साधन असणारा ब्रह्मदेव देखील मीच आहे. आता गुरुंनी पडून राहावं, निवृत्तीनाथांनी उगं राहावं, ज्ञानेश्वरी मी सांगावी, मी ब्रह्मदेव आहे, तो त्रास गुरुंना नाही. गुरुंनी विश्रांती घ्यावी. गुरुंना श्रमरहित सुखस्थितीत ठेवणारा मी आहे. हे सगळं चित्र एकत्रित चिदाकाशात पाहत आहात. तुमच्या ध्यान सुखाच्या अधिष्ठानावर हे आहे. म्हणून ही ध्यान सुखाच्या पुढे गेलेली भक्ती आहे. ही मुक्तीवरची भक्ती आहे. ज्ञान प्राप्त झाल्यावर ज्ञानोत्तर भक्ती आहे. या प्रातिभ ध्यानातून गुरु विष्णूंच्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून लक्ष्मी, गरुड, ब्रह्मदेव आपण शिष्य मोठा तृप्त होऊन जे गुरु रूपाचं ध्यान करत होता त्या ध्यानातून आता आपल्याला बाहेर यायचं आहे. एक दीर्घ श्वास प्रथम सोडून द्या. भस्रिकेसारखे दोन तीन श्वास घ्या आणि सोडा वेगाने. चिदाकाशात पहा. ध्यानाचं अद्वैत सुख, परमात्म सुख एक अर्धा मिनिट अनुभवत मग डोळे उघडायचे आहेत. आपले तळहात एकमेकांवर घासत, त्याचा गालाला डोळ्याला स्पर्श करत, हळूहळू डोळे उघडून सावध व्हा. हरी 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 स्वामी. अशी ही अंतरंग उपासना, आपल्या आत केली जाणारी उपासना जी ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि सांगितली, नुसती सांगितलेली नाही, हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी करून पाहिलेलं आहे, ते या प्रवचनांमधून मी तुमच्या पुढे ठेवलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा. पुढचा विषय, किती गोष्टी सांगितल्या, किती प्रकारांनी आत, आपल्या आत आपण गुरु रूपाचं ध्यान करू शकतो हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एवढं झाल्यानंतर आता बाह्य सेवा आचार्योपासनामध्ये कशी करता येऊ शकेल ते ऐका पुढच्या वेळेला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामीजी. मागच्या वेळेला मागच्या प्रवचनामध्ये मी आनुषंगिक साधना घेतली तेव्हा मला अशी जाणीव झालेली होती की साधारण मी 9:15 आनुषंगिक साधना सुरू केली आणि तुमचा खूप वेळ नको घ्यायला म्हणून तशी ती 9:10 पर्यंत मी संपवली. मला ज्या प्रतिक्रिया आल्या त्या विविध होत्या. तेवढ्या 20 मिनिटांमध्ये देखील अनेकांचं समाधान झालं, पण अनेकांनी असं सांगितलं की हे थोडस अजून करून पाहायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण मी घड्याळकडे लक्ष देऊन असल्यामुळं आणि तुमचा अतिवेळ घ्यायला नको म्हणून मी तेव्हा ती संपवली. आज मी त्याच्या विरुद्ध वागलो. हे एक एकदाच जर करायचं असेल तर मग नीटच करू अशा भावनेनी मी घड्याळकडे आजच्या पुरतं साफ दुर्लक्ष केलं. त्याबद्दल वेळ पुढे गेल्याबद्दल मात्र मी आपली क्षमा मागतो. पण ही साधना अशीच करायला हवी, वेळ देऊनच करायला हवी. म्हणून आजच्या पुरती मी मला स्वतःला तुम्ही दिलेली नसतानाही सूट घेतली असं मी समजतो. पण त्याबद्दल जरा दिलगिरीही व्यक्त करतो. हरिओम.